આજ છે દૈનિક સુભક્તિ પર બોધ 9 માર્ચ. દેવ તુમચી કાળજી ઘેતો. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. 1 पेत्र 5:6-7. भविष्याबद्दल काळजी करणे हे गर्व करण्यासारखे का आहे? देव अशा प्रकारे उत्तर देईल. 51:12. मी परमेश्वर तुझा निर्माण करता, तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे. तुझी काळजी घ्यायचे मी वचन देतो. जे तुला धमकावतात ते तर मर्त लोक आहे. त्यामुळे तुझ्या भयाचा असा अर्थ होतो की तुझा माझ्यावर विश्वास नाही, आणि तुझी काळजी घेण्याकरिता तुझ्या स्वतःच्या संसाधनावर देखील विश्वास नाही. तरी तू माझ्या भविष्यातील कृपेवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कमकुवत स्वयंपूर्णतेवर अवलंबून आहेस. त्यामुळे तुझे सर्व थरथर कापणे कितीही कमकुवत असले तरी ते तुझा गर्व प्रगट करते. यावर उपाय: स्वतःवर विसंबून राहण्याऐवजी देवावर विसंबून राहा, आणि भविष्यातील कृपेसाठी देवाच्या स्वयंसिद्ध अभिवचनांच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवा. 1 पेत्र 5:6-7 तुम्ही पाहू शकता की चिंता करणे हे एक प्रकारच्या गर्वाप्रमाणे आहे. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. आणि 7, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. यातील व्याकरण पहा. 7 हे नवीन वाक्य नाही, ते संयुक्त वाक्य आहे. ते एकमेकाला जोडलेले आहे. ते आपण अशा शब्दात मांडू शकतो: त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाकून लीन व्हा. याचा अर्थ देवावर आपल्या सर्व चिंता टाकणे म्हणजे त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन होणे असा होतो. हे असे म्हणण्यासारखे आहे की नम्रपणे जेव आपले तोंड बंद ठेवून किंवा लक्षपूर्वक गाडी चालव, तुझी दृष्टी रस्त्यावर ठेवून किंवा दानशूर हो, कोणाला तरी घरी भोजनाला आमंत्रित करून किंवा स्वतःला लीन कर, सर्व भय देवावर टाकून. स्वतःला नम्र करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या सर्व चिंता देवावर टाकणे. याचा अर्थ देवावर सर्व चिंता टाकण्यामध्ये आपला गर्व अडथळा निर्माण करतो. याचा अर्थ आपली गैरवाजवी चिंता एक प्रकारचा गर्वच आहे, कितीही कमकुवत वाटला किंवा दिसला तरी. तर मग आपली चिंता देवावर टाकणे हे गर्वाच्या विपरीत कसे आहे? कारण गर्व हे मान्य करीत नाही की त्याला चिंता आहे किंवा आपण त्यांची काळजी स्वतः घेऊ शकत नाही. जर गर्वाला हे मान्य करायचे असेल की आपले भयावर नियंत्रण नाही, तरी देखील त्याला यावरील उपाय की आपण दुसऱ्या कोणावर तरी विसंबून राहायचे जो आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्यशाली आणि ज्ञानी आहे ते मान्य करायचे नसते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर गर्व हा एक प्रकारचा अविश्वास आहे, ज्याला देवाच्या भविष्यातील कृपेवर विश्वास ठेवायचा नसतो. पण या उलट विश्वास हे मान्य करतो की त्याला सहाय्याची गरज आहे, गर्व हे मान्य करत नाही. विश्वास देवाच्या सहाय्यावर भरोसा ठेवून राहतो, गर्व हे नाही करत. विश्वास सर्व चिंता देवावर टाकतो, गर्व टाकीत नाही. ह्यास्तव गर्वाच्या अविश्वासावर लढा द्यायचा असेल तर हे कबूल करावे की मला चिंता आहे, आणि देवाचे भविष्यातील कृपेचे अभिवचन तो तुमची काळजी करतो याचे मनात जतन करा, आणि मग सर्व चिंता त्याच्या सामर्थ्यशाली बाहूवर सोपवून द्या.